नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. क्रीडा विभागातर्फे प्रोजेक्ट महादेवाच्या राज्यस्तरीय स्काउटिंग अंतिम फेरीचं उद्घाटन मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईतल्या कुपरेज फुटबॉल मैदान इथं करण्यात आलं. महाराष्ट्रात फुटबॉलचा पाया मजबूत करण्याच्या उद्दिष्टानं सुरु झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतल्या या प्रकल्पाच्या महत्वपूर्ण टप्प्याची ही औपचारिक सुरुवात आहे. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील फुटबॉलचा विकास साधण्यात येणार असून राज्यातील प्रतिभावान खेळाडू शोधणं, त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रगतीसाठी आवश्यक पाठबळ देणं हे या प्रकल्पाचं मुख्य ध्येय आहे. ग्रामपातळीवर सुरु झालेल्या निवड प्रक्रियेतून राज्यातील 120 प्रतिभावान फुटबॉलपटू प्रोजेक्ट महादेवाच्या अंतिम राज्यस्तरीय चाचणीपर्यंत पोहोचले आहेत. यानंतरच्या अंतिम फेरीतून निवडलेल्या 60 फुटबॉलपटूंना महाराष्ट्र सरकारतर्फे 5 वर्षांची विशेष शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. तसंच या तरुणांना येत्या 14 डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्याकडून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. श्रीलंकेतल्या हाहाकारानंतर दित्वा हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या दिशेकडे सरकत आहे. सध्या दित्वा चेन्नईच्या दक्षिणेकडून सुमारे 430 किलोमीटर अंतरावर आहे. उद्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात बंगालच्या खाडीपर्यंत धडकेल असा अंदाज आहे. दरम्यान भारतीय वायुसेनेनं 21 टन मदत साहित्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण बलांनी एनडीआरएफच्या 80 जवानांना कोलंबोला पाठवलं आहे. याव्यतिरिक्त श्रीलंकेला 8 टन उपकरणं देखील पाठवण्यात आली असून आवश्यक खाद्यपदार्थ आणि अन्य साहित्यही श्रीलंकेला रवाना करण्यात आलं आहे. दित्वा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतानं श्रीलंकेत पुनर्वसन उपायांसाठी ऑपरेशन सागर बंधू अभियान सुरु केलं असून याअंतर्गत श्रीलंकेला ही मदत करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या कन्नड इथं शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आमदार संजय जाधव यांची प्रचारसभा झाली. सभेदरम्यान सर्व उमेदवारांनी आपल्या प्रभागातील तसंच संपूर्ण कन्नड शहरातील विकासकामांची विस्तृत मांडणी केली. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि समाज कल्याण योजनांबाबत आगामी दृष्टिकोन नागरिकांसमोर मांडण्यात आला. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी शहरातल्या महिलांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्न, विकासाची प्राधान्यक्रम आणि भविष्यातील योजनांवर झालेल्या या संवादातून महिलांचा सकारात्मक प्रतिसाद हा प्रचार मोहीम बळकट करणारा असल्याचं त्या म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं गंगापूर शहर आणखी सक्षम, सुरक्षित आणि सुंदर बनवण्याचा आपला संकल्प असल्याचं भाजप खासदार डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं गंगापूर इथं आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गंगापूर शहरात झालेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील नूतन विद्यालयात मतदार जागृती अभियानाअंतर्गत आज 2100 विद्यार्थ्यांनी 20,000 चौरस फुटांची वोट फॉर सेलू मानवी साखळी उभारून लोकशाही जागृतीचा प्रभावी संदेश दिला. या उपक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम कदम, स्वीप पक्ष प्रमुख गट विकास अधिकारी उदय जाधव, स्वीप जिल्हा समन्वयक गणेश शिंदे, गट शिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. लेखक हे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत, मनुष्याचं जीवन सुखी व्हावं असं साहित्य लेखन त्यांनी केलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरच्या रेशीमबाग मैदान इथं नागपूर बुक फेस्टिवल सुरू आहे. या अंतर्गत युवा लेखक संवाद कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 128वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. रायगड जिल्ह्यातल्या अलिबागला मुरुड आणि रोह्याशी जोडणाऱ्या रेवदंडा साळाव पुलाच्या बांधकामाला काल आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सुरुवात झाली. 12,250 कोटी रुपये खर्च करून साळाव खाडीवर हा पूल बांधला जात आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 वाजता.